नमस्कार, मी आमदार रोहित पवार बोलतोय. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या पाठपुराला यश मिळाल्याने कर्जत आणि जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीफ 2023 पीक विम्याचे 181 कोटी रुपये यापूर्वीच मंजूर झाले. यापैकी पहिल्या टप्प्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम आली. दुसऱ्या टप्प्यात आता कर्जतसाठी 64 कोटी रुपये तर जामखेडसाठी 60 कोटी रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यात वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत शेतकरी बांधवांना काही अडचण असेल तर आपल्या भागातील कृषी सहाय्य किंवा माझ्या कर्ज जामखेड मधील कार्यालयाशी नाहीतर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधावा. धन्यवाद.